डॉक्टर आप्पा पिणसे लिहित आहेत, अन्नातून आपण ईश्वरीय शक्ती मिळवत असतो, हवेतून सौरप्रकाशातून आपण परब्रह्मशक्ती मिळवत असतो, प्राणातून मनातून शरीरातल्या वेगवेगळ्या ग्रंथींमधून आणि भावनाकोशातून तीच शक्ती आपण मिळवत असतो. उपनिषदांमध्ये विरजा मंत्र आलेले आहेत, हे शुद्धी मंत्र आहेत. पंचमहाभूतांनी बनलेला आमचा देह शुद्ध होवोत, आमचे पंच प्राण शुद्ध होवोत, पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय शुद्ध होवोत, पंचकोश शुद्ध होवोत. या सर्वांची शुद्धी कशासाठी? तर परब्रह्मशक्तीचे स्पंद ग्रहण करण्याचं सामर्थ्य या सर्वांच्यात यावं म्हणून. आपण पाहिलं की भक्तिमार्गाने, ज्ञानमार्गाने, कर्ममार्गाने ईश्वरीय शक्तीचं आकलन होऊ शकतं, तिची समज येते, उमज येते. पण साक्षात्कार कशामुळे होतो? तर परब्रह्मशक्तीची स्पंदनं आपण ग्रहण करू शकलो आणि त्यातून आमच्या शरीराचं आणि मनाचं पोषण करू शकलो, त्याचा वागण्या बोलण्यावर, चालण्यावर, विचार करण्यात, ध्यानचिंतन करण्यात, आपल्यात इष्टते बदल करण्यात परिणाम झाला, तर मग आपल्यात ईश्वरी शक्तीचं अवतरण झालं असं म्हणायचं. हे अवतरण होण्यासाठी चित्तशुद्धी हा मार्ग आहे, शरणता हा मार्ग आहे. ज्ञानमार्गाने ईश्वरीय शक्तीचं आकलन करून घ्यायला लागतं आणि भक्तीने तिच्याशी पूर्ण तन्मय व्हायला लागतं. तन्मयतेशिवाय त्या परब्रह्मशक्तीचं अवतरण शक्य दिसत नाही. तन्मयतेला तुम्ही समाधी अवस्था म्हणा की आणखी काही म्हणा, पण मी पण विरघळून जाऊन जी शरणता येते, ईश्वरी शक्तीशी तद्रूपता होते, तिला तन्मयता म्हटलं आहे. अशा प्रकारे ईश्वरी शक्तीचं अवतरण ज्या मनुष्यात होईल, तो मनुष्य कसा दिसेल, कसा असेल, कसा वागेल, कसा बोलेल, हे सगळं गीतेच्या स्थितप्रज्ञदर्शनात सांगितलं आहे. आजच्या काळात असे संत लक्षावधी मनुष्यातून एखादे असतील. असं असलं तरी उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यांवर अशा व्यक्ती फार मोठ्या संख्येनं निर्माण होतील. आणखी पुढच्या टप्प्यांमध्ये संपूर्ण मानव जातच अशा प्रकारे उन्नत होईल ही शक्यता आहे. ईश्वरीय शक्तीच्या अवतरणाने काय काय होईल? भावना आणि विचार यांचं दूरपर्यंत प्रक्षेपण करणं शक्य होईल. दुरून किंवा जवळून प्रक्षेपित केलेले विचार ग्रहण करणं, समजणं शक्य होईल. सर्वच जीवकोटींशी तादात्म्य पावणं शक्य होईल आणि मानवी जीवनासाठी त्यांना अनुकूल करून घेणंही शक्य होईल. परब्रह्मशक्तीच्या अवतरणात अनेक विराट उपशक्तींना जागृती येईल. त्या उपशक्तींचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठीच होईल याची काळजी आणि विवेक हे देवमानव ठेवतील. या शक्तींच्या सहाय्याने मानव आपले अनेक प्रश्न सोडवू शकेल. आज निसर्गात उपलब्ध असलेल्या विविध ऊर्जा संपत चालल्या आहेत. कोळसा, पेट्रोल, खनिजद्रव्य अपरंपार वापरलेली जात असल्यामुळे त्यांचे भूगर्भातील साठे संपत चालले आहेत. विद्युत शक्ती संपणार, पेट्रोल संपणार, जलविद्युत कमी पडणार या शक्यता जगाला भेडसावत आहेत. अणुशक्ती आहे, परंतु तिच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना टाळून तिचा विधायक उपयोग करणं आपल्याला अजून शक्य झालेलं नाही. मग माणसांना उपलब्ध असलेल्या मानसशक्तींचा उपयोग करून सौरशक्तीसारख्या बाह्य जगातील शक्ती साठवून ठेवणं आणि उपयोगात आणणं हे शक्य आहे का? होय, आहे. ही विचाराची एक नवीन दिशा आहे. सीक्रेट लाईफ ऑफ प्लांट्स या पीटर टॉमकिन आणि ख्रिस्टोफर वर्ल्ड या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हटलं आहे की वनस्पतींना तुम्ही सूचना दिल्या की तुम्ही भरभरून वाढलं पाहिजे, तर त्या तुमच्या सूचना ग्रहण करू शकतात आणि भराभर वाढू शकतात. आपण आजवर वनस्पतींच्या केवळ शरीराचं पोषण करत आलो आहोत. वनस्पतींच्या जाणीवेचा आणि आपल्याही जाणीवेचा आपण विकास आणि उपयोग पुरेसा केलेलाच नाही. तो करून मोठी उत्पादनं, मोठा शक्ती संचय करणं शक्य होईल. मात्र आपली जाणीव जड जगताशी सुसंवाद करण्याइतकी विकसित झाली पाहिजे. जे लोक रोज उपासना करतात त्यांना जाणीवेचं विराट स्वरूप समजून येतं. सर्वत्र तिचं दर्शन घेता येतं. स्वतःची जाणीव विकसित करून विश्वातल्या अन्य जाणीव असलेल्या कोटींशी संपर्क देवघेव करण्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त होऊ शकतं. व्यक्तिगत उपासनेतून या शक्ती एखाद्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकतात आणि सामूहिक उपासनेमुळे एखाद्या संपूर्ण समाजात, राष्ट्रात, मानव समूहात या सर्व शक्ती विकसित होऊ शकतात. स्वतःला परिपूर्ण शरण करून आपल्या अंतःकरणाची स्पंदनं परब्रह्मशक्तीच्या स्पंदनांशी जुळवायची कशी, याचं शास्त्र आपण विकसित केलं. देशात आणि विदेशातही तिचं जतन आणि वर्धन झालं पाहिजे. खरोखर देव मानवांचे संघ इथे निर्माण व्हायला पाहिजेत. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. असं झालं तर भारत ही जगाची मार्गदर्शक महाशक्ती होईल यात काही शंका नाही. Thank you.